नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पणजे कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित राज्य पावण्यावेल्या 63व्या शिक्षक दिस सुवाळ्यात शिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट वावराखातीर 7 शिक्षकांक मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार 2023-24 भेटयले. सुवाळ्यात उलयताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी समाजाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे सांगून शिक्षकांनी आपल्या शिकवणीचो दर्जो वाढोवपा खातीर आपल्या गिन्यानात सतत भर घालपाची गरज उक्तायली. मुख्यमंत्र्यांनी कोडिंग आणि रोबोटिक्सात आंतरराष्ट्रीय मळार प्रतिनिधित्व केल्ल्या गोयच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांक योग्य मार्गदर्शन मेळ्ळे जाल्यार ते आपल्या जिणेत नक्कीच यशस्वी जातले असे म्हळे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर हांणी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचो फुडार घडोवपाक शिक्षकांची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे सांगून विद्यार्थ्यांची प्रगती हे शिक्षकांचे यश आशिल्ल्याचे म्हळे. सुवाळ्यात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी महेश चंद्रकांत कशाळकर सरकारी मुळावी शाळा मोपा पेडणे, प्रतिमा प्रकाश प्रभूगांवकर सरकारी मुळावी शाळा म्हालवाडो पैंगीण काणकोण, सुधीर तुकाराम नाईक सातेरी विद्या मंदिर इब्रामपूर पेडणे, ज्योती व्यंकटेश सिनारी रमाकांत नाईक मेमोरियल सरकारी हायस्कूल तारामाता सुर्ला दिवचल, शिरीषकुमार विनायक आमशेकर एसएसएम स्वस्तिक विद्यालय प्रियोळ म्हार्दोळ, शिरीष श्रीरंग भिडे वसंतराव धेंपो कला विज्ञान आणि वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय कुजिरा बांबोळी आणि विठ्ठल अंकुश पारसेकर डॉ आंबेडकर हायर सेकंडरी स्कूल कोलवाळ बारदेस हांका भोवमानीत केले. समाजात सकारात्मक बदल घडोवपाची तांक शिक्षकांमध्ये असता गोयचो फुडार घडोवपा खातीर शिक्षकांनी विद्यार्थ्यांक शिक्षणासयत हेर गजालींचे ज्ञान दिवपाची गरज आसा असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. शिक्षण खात्याकडेन अनुदानित शाळेतले शिक्षक वा व्यवस्थापना संबंधी जायत्यो कागाळी आयल्यात हे बाबतीत खर कारवाय सुरू केल्या, ह्याफुडे खाजगी वा अनुदानित शाळांनी असले सोसून घेवचे नात अशी शिटकावणी मुखेलमंत्र्यांनी दिल्या. राज्यातल्या शेतकार आणि बागायतींच्या हिताची राखण करताना शेतकी मळार राज्य स्वावलंबनाच्या दिकेन कशे वतले हाचेर सरकार बारीक नदर दवरता. शेतकार आधार निधी थारायल्ल्या वेळाप्रमाण बाधित भूमिपुत्रांक दिला असे शेतकी मंत्री रवी नायक हांणी सांगले. ही अर्थिक मजत शेतकार आणि बागायतीदारांक वाटपाची कार्यावळ फोंडेच्या एग्रो मार्केट हॉलांत झाली. या वेळार कुर्टी खाणेपार सरपंच हरीश नायक, विभाग संचालक संदीप फळदेसाय आणि हेर अधिकारी हजर आशिल्ले. पावसाक लागून भाताच्या पिकाचे व्हड लुकसाण झाला, जरी लुकसाण भरून काढपाक जायना तरी सरकारान सगळ्या बाधित शेतकारांक आणि बागायतींक अर्थिक आधार दिला. ही अर्थिक मजत फकत कृषी कार्ड धारकांक न्हय तर कृषी कार्ड नाशिल्ल्या शेतकारांकय दिल्या आणि शेतकी क्षेत्रात वाढ झाल्ल्यान भूमिपुत्राक थाकाय मेळोवपा खातीर जायत्यो येवजण्यो आणि कार्यावळी सुरू आसात. ताचो फायदो घेवपाचे आवाहन कृषी मंत्री रवी नायक हांणी केले. राज्यात व्हड पावस आणि वादळाक लागून लुकसाण झाल्ल्या वट्ट 3,946 शेतकारांक 3,60,00,000 रुपया मोलाचो शेतकार आधार निधी वाटला. तशेच 2,646 कृषी कार्ड शेतकारांक 2,91,00,000 रुपया वाटले तर 1,300 कृषी कार्ड नाशिल्ल्या शेतकारांक सुमार 70,00,000 रुपयांचे वितरण शेतकी खात्यान केला. आंतरराष्ट्रीय दर्यादेग नितळसाण मोहिमेत वाटेकार जाऊन पर्यावरण जतनायक हातभार लावचो असो उलो राज्य शिक्षण संचालनालयान मारला. भारतीय तटरक्षक दळान गोयच्या दर्यावेळो नितळ करपाक खासा मोहीम आखल्या. ताका उत्तर आणि दक्षिण गोयातल्या दर्यादेग वाठारातल्या उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी सहकार्य करचे असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी शाळांक बरयल्ल्या पत्रातल्यान मागला. 21 सप्टेंबराक राज्यातल्या पेडणे बार्देश सालसेत काणकोण आणि तिसवाडी तालुक्यातल्या उच्च माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचार्यामार्फत गुगल फॉर्म भरून दर्यावेळ नितळसाण मोहिमेत वाटेकार जावचे असे शिक्षण संचालकांनी मागला. पीएसच्या आरएसएनच्या एक्सटेन्शन सेलान कला आणि विज्ञान महाविद्यालय फर्मागुडी फोणे गोय हांच्या वतीन कुर्टी खाणेपार पंचायत वाठारातल्या प्राथमिक भलायकी केंद्र खाणेपार आणि तुम्ही आम्ही करूंक शकतात फाउंडेशन हांच्या सहकार्यान स्तन कॅन्सर तपासणी शिबीर घडवून हाडले. या शिबिराक सगळ्या गावकारांनी तसेच पंचायती वांगड्यांनी बरी तोखणाय केली
आणि ताचो बायलांक व्हड फायदो झालो. ह्या स्तनाच्या कॅन्सराचो सोद घेवपाच्या शिबिराचो वट्ट 109 बायलांक फायदो झालो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.